लेवी अध्याय 21. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाचे पुत्र जे याजक, त्यांना असे सांग की आपल्या लोकांमधील मरण पावलेल्या मनुष्यास स्पर्श करून याजकाने स्वतःला अशुद्ध करून घेऊ नये, परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई, बाप, मुलगा, मुलगी, भाऊ आणि आपल्या जवळ असलेली आपली अविवाहित बहीण जिला पती नाही तिचे मात्र सुतक धरावे. याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य मनुष्याप्रमाणे लग्न करून स्वतःला अपवित्र करून घेऊ नये. याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडन करू नये, आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करू नये. त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र रहावे आणि आपल्या देवाच्या नामाचा मान राखावा, त्याचे भय धरावे आणि त्याच्या नावाला काळीमा लावू नये. ते अग्निद्वारे परमेश्वरास अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात, म्हणून त्यांनी अवश्य पवित्र राहावे. याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात, म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली पत्नी करून घेऊ नये. याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो, म्हणून तुम्ही त्यास पवित्र मानावे, त्यास तू पवित्र लेखावे, कारण तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे. एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करील तर ती भ्रष्ट होईल व आपल्या पावित्र्याचा नाश करून घेईल आणि त्यामुळे ती आपल्या बापाला कलंक लावील, तिला अग्नीत जाळून टाकावे. आपल्या भावातून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्यावर संस्कार झाला. अशा रीतीने याजक या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नये व लोकांमध्ये शोक प्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत. त्याने आपणाला अशुद्ध करून घेऊ नये, त्याने प्रेताजवळ जाऊ नये, आपल्या वडिलाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये, त्याने पवित्र स्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्र स्थान भ्रष्ट करू नये. त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे. मुख्य याजकाने कुमारीशीच लग्न करावे. भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने पत्नी करून घेऊ नये, तर त्याने आपल्या लोकातील एखाद्या कुमारीशीच लग्न करावे. अशा प्रकारे त्याने आपल्या लोकात आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये, कारण मी जो परमेश्वर त्यास मी पवित्र सेवेसाठी पवित्र केलेले आहे. म्हणून परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यांमध्ये तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग शारीरिक दोष निघाले तर त्याने आपल्या देवाकरता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये. शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही मनुष्याने मला अर्पण आणू नये. याजक या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी अंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला, मोडक्या पायाचा, थोटा कुबडा, ठेंगू, डोळ्यात दोष असलेला, पुर किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वरास अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊ नये. त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ जाऊ नये. तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने त्याच्या देवाचे पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे, परंतु त्यास व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परमपवित्र स्थाने भ्रष्ट करू नये, कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. तेव्हा मोशेने अहरोन त्याचे पुत्र व सगळे इस्रायल लोक यांना हे सर्व सांगितले.